अध्याय 8. चिडलेल्या मोठ्या माकडांचा घोळका गुरगुरत किंचाळत एका नुकत्याच जन्मलेल्या वासराभोवती गोळा झाला होता. वासरू असहाय्य अवस्थेत अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी थरथरत होते. आईसाठी त्याने हंबरडा फोडला. गावातून चालताना मला हे दृश्य दिसले. मी मदत करण्यासाठी योग्य अशा काठीचा शोध घेत असताना त्याची आई म्हणजे गाय मोठ्याने ओरडली आणि तिने आर्ततेने त्या ठिकाणी चौखूर धाव घेतली. निर्भय प्रेमाने शिंगांनी तिने त्या माकडांना पिटाळून लावले. मग मायेने भरलेल्या डोळ्यांनी ती वासराला चाटू लागली. वासरू आता शांत होऊन तिचे दूध पिऊ लागले. मी हे दृश्य पाहत होतो तेव्हा मला भगवान चैतन्यांची शिकवण आठवली. जसे बालक आपल्या आईला बोलावते त्याप्रमाणे मनातून नम्र भावनेने आपण भगवंतांच्या नामाचे उच्चारण केले पाहिजे. बऱ्याच वेळा नम्रतेला कमकुवतपणा समजला जातो. अशा पार्श्वभूमीतून आल्यामुळे मला खरी नम्रता काय आहे आणि ती कशी असते असा गंभीर प्रश्न पडला होता. यावर एक अविस्मरणीय धडा मला शिकण्यास मिळणार होता याची मला कल्पना देखील नव्हती. एके दिवशी मला आणि असीमला श्रीपादबाबा एका प्राचीन मंदिरात घेऊन गेले. आत आम्हाला खूप उंच छताची लाल दगडांनी बांधलेली एक खोली दिसली. बऱ्याच काळापासून ते मंदिर दुर्लक्षित होते. संध्याकाळच्या वेळी माकडं झोपली होती. उंच घुमटाच्या काठावर मोठी काळी वटवागळं उलटी लटकत होती. खाली जमिनीवर त्यांच्या विष्ठेचे डाग पडले होते. आम्ही मंदिर ओलांडल्यावर मोडकी तोडकी पायवाट एकाएकी जिथे संपते तिथे येऊन पोचलो. बाजूलाच साधारण 2 फूट रुंदीचा सांडपाण्याचा उघडा नाला होता. श्रीपादबाबा हसून आम्हाला म्हणाले, मी तुम्हाला एक विशेष मंदिर दाखवू इच्छितो. एका अखंड खडकावर आम्ही पाऊल टाकले ज्याचा वापर तो नाला पार करण्यासाठी केला होता. दुसऱ्या बाजूला आल्यावर आम्ही एका विलक्षण घरात पोचलो. तेथे मुले उड्या मारीत होती, खेळत होती आणि त्यांची आई बसून छोट्याशा चुलीवर स्वयंपाक करीत होती. हे कशा प्रकारचे मंदिर असू शकते? मी आश्चर्यचकित झालो. आणि आश्चर्य म्हणजे एका छोट्याशा सामायिक खोलीत मला एक अविश्वसनीय दृश्य दिसले. एका देवघरात राधा आणि कृष्ण विराजमान होते. ते साधारण 2 फूट उंचीचे असून कृष्ण काळ्या पाषाणापासून तर राधा तेजस्वी धातूपासून बनलेली होती. ते मंदिर अतिशय पुरातन वाटत होते. घराला शोभा आणणाऱ्या तेजस्वी अर्चविग्रहांच्या तुलनेत ते कुटुंब अगदीच सामान्य वाटत होते. आम्ही जवळ गेलो तसा फाटक्या कपड्यातील एक वृद्ध भगवंतांच्या विग्रहांना पंख्याने वारा घालीत बसलेला दिसला. त्यांचे नेत्र प्रेमभक्तीच्या अश्रूंनी भरले होते. ते 70 येतील, सडपातळ, शांत नेत्र, डोक्याचे मुंडन आणि दाढी केलेले कमालीचे आशक्त वाटत होते. त्या लहान खोलीतून घाईघाईने बाहेर येत प्रत्येक अतिथीला त्यांनी वाकून नमस्कार केला. गुडघ्यावर बसून कृतज्ञतापूर्ण अश्रूंनी पुन्हा पुन्हा ते आमचे स्वागत करीत होते. मी तुमचा आज्ञाधारी सेवक आहे, अडखळत ते बोलले. कृपया मला आशीर्वाद द्या. खोलीतील विग्रहांकडे बोट दाखवीत म्हणाले, कृपया राधा आणि कृष्णांना भेटा. त्यांनीच आज तुम्हाला इथे बोलावले आहे कारण तुम्ही त्यांचे प्रिय मित्र आहात. मी त्यांचा एक तुच्छ सेवक आहे. तुमची सेवा करणे माझे परम भाग्य आहे. कृपया मला तुमची सेवा करण्याची अनुमती द्या. घनश्याम यांच्याशी झालेली ही माझी पहिली भेट होती. श्रीपादबाबांनी त्यांना आम्ही वृंदावनात पोचण्यासाठी फार दूरवरून प्रवास करून आल्याचे सांगितले. घनश्याम आश्चर्यचकित झाले. कृष्णांनी तुम्हाला एवढ्या दूरवरून समुद्र आणि इतके खंड पार करून बोलावून घेतले, घनश्याम म्हणाले. ते तुमची इतक्या दीर्घ काळापर्यंत वाट पाहत होते आणि आता तुम्ही आला आहात, त्यांचा आवाज द्रवला. घनश्यामांचा बारीक वयोवृद्ध चेहरा अगदी नाजूक अशक्त होता. त्यांचे छोटे अंधुक डोळे, गोलसर नाक, पातळ ओठ आणि हलक्याशा सुरकुत्यांमुळे विषादाचे कायमस्वरूपी भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते. हळुवार आवाजातही त्या भावनेचा पडसाद उमटला होता. परंतु त्या सर्वांमागे त्यांच्या हृदयामध्ये आणि आत्म्यामध्ये उत्कट प्रेम इतके ओतप्रोत भरून वाहत होते की जो कोणी त्यांच्या निकट येई तोही या प्रेमाने भारून जाई. त्यांच्या अर्चविग्रहांसमोर आम्हाला उभे राहिलेले पाहून घनश्याम बाबा आनंदाने भारावून गेले. या समर्पित बाबांबरोबर आणखी काही काळ व्यतीत करण्यास मी प्रारंभ केला. रोज सकाळी 9 वाजता मी त्या मंदिराच्या छोट्याशा खोलीकडे जाण्यासाठी त्या पायवाटेकडे ओढला जाऊ लागलो. त्यांचा सहवास टाळणे मला कठीण होऊ लागले. जेव्हा मी गेलो तेव्हा त्यांनी माझे तसेच प्रेमळ स्वागत केले. मी तुमचा आज्ञाधारक सेवक आहे हे त्यांचे म्हणणे वरवरचे नव्हते, तर त्यांच्या प्रामाणिक भावना होत्या. कोणत्याही अपेक्षेविना त्यांनी सर्व काही दिले हे त्यांना आवडत होते. हा गुण माझ्यात यावा अशी उत्कट इच्छा मी केली. एके दिवशी सकाळी घनश्याम बाबा आणि मी दोघेच होतो. मी विचारले की ते पहिल्यांदा वृंदावनात कसे आले. ते नतमस्तक झाले आणि म्हणाले, माझी गोष्ट काही महत्त्वाची नाही. त्यांनी आश्चर्याने न्याहाळले, पण कृष्णाची एका पापी व्यक्तीला मिळालेली कृपा ती मात्र ऐकण्याजोगी आहे. मग हळुवारपणे ते कसे एका श्रीमंत कुटुंबात वाढले हे सांगण्यास सुरुवात केली. मी जेव्हा तरुण होतो तेव्हा माझे कुटुंब वृंदावनाला यात्रेनिमित्त आले होते. येथेच भगवंतांच्या कृपेच्या जाळ्यात माझे हृदय अडकले. इथून दूर जाण्याची शक्ती माझ्यात नव्हती. हे सांगताच नम्रतेने ते शरमले. उज्ज्वल भविष्य सोडून वृंदावनात राहण्याच्या त्यांच्या निश्चयाने त्यांचे कुटुंबीय कसे आश्चर्यचकित झाले हे त्यांनी मला सांगितले. ते म्हणाले, आमच्या संपत्तीतून बेदखल करण्याची धमकी त्यांनी मला दिली, परंतु माझा निर्णय अटळ होता. कृष्णाने माझे हृदय चोरले होते. जमिनीवर झोपताना आणि सुक्या भाकरीसाठी रोज व्रजवासियांच्या दारात भिक्षा मागताना त्यांनी एकदाही आपल्या संपत्तीची लालसा धरली नाही. याउलट ते म्हणाले, कृष्णाची त्यांच्या सुंदर घरात सेवा करण्यात मला धन्यता वाटली. घनश्याम बाबांचे डोळे इतक्या बुजऱ्या मुलाप्रमाणे भिरभिरले. बऱ्याच काळापासून अर्चविग्रहांची पूजा करण्याची तीव्र इच्छा माझ्या हृदयात होती. तो एक अविस्मरणीय दिवस उजाडला. जवळच्या बागेत एका झाडाखाली बसलो असताना तेथील मातीवर बोटाने मी श्री राधा हे नाव कोरले. संपूर्ण दिवसभर मातीवर लिहिलेल्या नावाची मी फुलांनी तसेच गीत आणि प्रार्थना म्हणून पूजा केली. अखेर सूर्यास्ताच्या वेळी हातानेच राधा नाव पुसून टाकले. घनश्याम स्तब्ध झाले. त्यांच्या प्रिय विग्रहांकडे एकटक पाहताना उंचवळून आलेल्या भावना रोखून धरण्याचा त्यांनी प्रयत्न केला. एका मोठ्या विरामानंतर ते पुन्हा सांगू लागले, जमिनीवर नाव पुसत असताना जिथे नाव होतं तिथे काहीतरी सोनेरी मला दिसलं. मी चक्रावून गेलो. हे काय आहे, मी विचार केला. आजूबाजूला कोणी नसताना मला माघारी यायला हवे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठून जेथे मी राधा नाम लिहिले होते त्या ठिकाणी गेलो आणि खोदू लागलो. आपला भावावेग रोखून धरण्याचा लढा आता घनश्याम हरले होते. कंपित स्वरात ते त्यांच्या प्रेमाची कथा सांगू लागताच अश्रुधारा ओघळून गालांवर आल्या. माझ्या बोटांना जाणवलेली सोनेरी वस्तू म्हणजे माझ्या राधाराणीचं मस्तक होतं. तिचं विग्रहरूप माझ्यासाठी धरतीतून प्रकट झालं होतं आणि तिच्या शेजारी जमिनीखाली भगवान श्रीकृष्णांचे काळे विग्रह होते. त्यांच्या तळाला गोपीजन वल्लभ अर्थात गोपींचे प्राणधन असे लिहिलेले होते. त्यांचा उच्च स्वर आता फाटला. परंतु माझ्याकडे काही म्हणजे काहीच नव्हते. मी त्यांच्यासाठी काय करू शकत होतो. घनश्याम प्रेमाने विग्रहांना न्याहाळत पुटपुटले. मला ठाऊक नाही त्यांनी असे का केले, परंतु त्यांनी स्वतःला माझ्या देखरेखीखाली सुपूर्त केले म्हणून मी त्यांची दिवसरात्र काळजी घेत आहे. सुरुवातीला येणारे जाणारे त्यांना भेटवस्तू चढवण्यासाठी काही अन्नदान करीत. दीर्घकाळ मी त्यांची एका झाडाखाली पूजा केली. राधा गोपीजन वल्लभांना बेघर पाहून सहानुभूती वाटल्याने या कुटुंबाच्या पूर्वजांनी त्यांना या छोट्याशा खोलीत आश्रय दिला. मी त्यांची इथे 50 वर्षे पूजा करीत आहे. आठवड्यामागून आठवडे सरले. तसे घनश्यामांचे व्यक्तिमत्व जाणून मला त्यापासून खूप प्रेरणा मिळाली. मी तुमचा आज्ञाधारक सेवक आहे असे म्हणत स्वतःजवळील सर्व काही मला देण्याचा ते प्रयत्न करीत असत. आम्ही गोपीजन वल्लभांसाठी गायलो अथवा मोर पिसाच्या पंख्याने त्यांना वारा घातला. भगवंतांचा प्रसाद म्हणजे तीन व्रजरोट्या मी खाव्यात यासाठी ते दररोज आग्रह करीत असत. वृंदावनातील लोकांचा व्रजरोटी नित्याचा आहार होता. सामान्य दृष्टिकोनातून व्रजरोटी म्हणजे जाड्या भरड्या चपातीच्या तुकड्या पलीकडे काही नाही, परंतु श्रद्धावानांसाठी एक अमूल्य ठेवा किंवा आशीर्वाद आहे. वृंदावनाच्या मातीत उगवलेली, शिजवलेली आणि एका भक्ताद्वारा नैवेद्य दाखवलेली व्रजरोटी ही पवित्र समजली जाते. कृतज्ञ अंतःकरणाने मी घनश्यामांच्या व्रजरोट्या खाल्ल्या. एके दिवशी दुपारी नदीत स्नान करीत असताना मला एक ओळखीचे साधू भेटले. ते नेहमी आशीर्वाद देत, त्यामुळे प्रथेनुसार त्यांचा आशीर्वाद मिळवण्याच्या अपेक्षेने मी त्यांच्याजवळ गेलो. बदल्यात मिळालेल्या कठोर शब्दातील त्यांच्या सूचनेमुळे मी बावरलो. नदी किनाऱ्यावरून ते ओरडले, तुझ्यामुळे घनश्यामची उपासमार होते आहे. मी समजलो नाही, मी जोरात म्हणालो. त्यांनी माझ्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला. एक ब्रजवासी दररोज त्याला तीन व्रजरोट्या देतो, केवळ तेच त्याचे अन्न आहे आणि दररोज तू ते सर्व खातोस. खरंच किती स्वार्थी आहेस काय? नदी किनाऱ्यावरून चढून जाताना धाप लागून मी म्हणालो, हे अशक्य आहे, कृपया माझ्यावर विश्वास ठेवा, मला हे खरंच माहीत नाही. दुसऱ्या दिवशी घनश्यामांनी मला त्यांच्या त्या साध्या घरातील जमिनीवर बसवले आणि प्रेमाने व्रजरोट्या वाढल्या. मी पत्रावळ दूर लोटली. मला आज भूक नाही आणि मी काही खाणार नाही, माझे बोलणे ऐकून घनश्याम खूप दुःखी झाले. तू हे खाल्लंच पाहिजेस, हे गोपीजन वल्लभांचे अन्न आहे, त्यांनी हे केवळ तुझ्यासाठी राखून ठेवले आहे. मी नकार दिला. हात जुळवून कंपित स्वरात त्यांनी विनवणी केली, माझ्या पापांमुळे तू माझ्या सेवेचा स्वीकार करीत नाहीस का? कृपा करून ह्या रोट्या घे. माझे हृदय तिळतिळ तुटत होते. मी विनवणी केली, घनश्याम, मी तुमच्या सर्व रोट्या खाल्ल्यामुळे तुमची उपासमार होते आहे. मला तर रोटी कुठेही मिळू शकते, तुम्ही तर ही जागा देखील सोडून जात नाहीत. पण माझ्याकडे भरपूर रोट्या आहेत, त्यांनी आग्रह केला. मला काहीच कमी नाही. ती पत्रावळ पुन्हा माझ्यापुढे त्यांनी लोटली. कृपा करून मी विनंती करतो, तू खा, याचा आस्वाद घे. पुन्हा मी ती दूर सरकावली. तुमच्याकडे आणखी रोट्या आहेत? ठीक आहे, मला दाखवा. त्याची काही आवश्यकता नाही, काहीच आवश्यकता नाही, निराशेने हेलावून गेलेल्या उच्च स्वरात ते गंभीरपणे म्हणाले. जोपर्यंत तुमच्याजवळील आणखी रोट्या तुम्ही मला दाखवित नाही, तोपर्यंत तुमच्या अन्नाचा मी स्वीकार करणार नाही. माझ्या आव्हानाला प्रति आव्हान देत त्यांनी आवाज चढविला, त्याची काही आवश्यकता नाही, त्या माझ्या खोलीत आहेत. ताडकन उठून मी आत खोलीत गेलो आणि शोधले, परंतु काहीच मिळाले नाही. घनश्याम, इथे तर रोट्या नाहीत, तुम्ही माझ्यामुळे उपाशी राहता, कृपा करून या रोट्या तुम्ही खा. त्यांच्या अमूल्य भावना माझ्यापुढे प्रकट करीत असताना त्यांचे डोळे अश्रूंनी भरले. तू गोपीजन वल्लभांचा मित्र आहेस, मी त्यांच्या दासांचा दास. माझ्या जीवनातील एकमात्र आनंद म्हणजे भक्तांची सेवा. या रोट्यांचा आस्वाद घेण्याची मी तुझ्याकडे याचना करतो, प्रार्थनेच्या स्वरूपात हात जोडून त्यांनी विनवणी केली. ज्या एका गोष्टीसाठी मी जगतो त्यापासून मला वंचित करू नकोस, मी तुझ्याकडे भिक्षा मागतो. त्यांचे निस्वार्थ प्रेम पाहून मला रडू फुटले. प्रिय घनश्यामांच्या आनंदासाठी मी त्यांच्या सर्व रोट्या खाल्ल्या. दुसऱ्या दिवशी नेहमीपेक्षा मी 2 तास उशिरा गेलो. आतापर्यंत त्यांनी रोट्या खाल्ल्या असतील असा माझा समज झाला. घनश्यामांना आनंद झाला. कृष्णदास, रथीन कृष्णदास, अखेर तू आलास, गोपीजन वल्लभ तुझी प्रतीक्षा करीत आहेत. मी जे पाहिले त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. रोट्या अजून देवघरातच होत्या. घनश्यामाने स्पष्ट करून सांगितले, एका मित्राच्या संगतीविना माझे भगवंत माझा भोग कधीच स्वीकार करणार नाहीत. कृष्णांनी या रोट्या केवळ तुझ्यासाठीच राखून ठेवल्या आहेत. एवढे बोलून त्यांनी सर्व रोट्या माझ्यासमोर ठेवल्या. तू खाल्ल्यानेच श्री राधाराणी मला तिचा दास म्हणून स्वीकारील. पुन्हा मी पराजित झालो. एके दिवशी एका हितचिंतकाने घनश्यामांना भेट रूपात नवीन कपडे दिले. शर्मेने त्यांनी नजर वळवली आणि माझ्याजवळ आपले मन मोकळे केले. हे शरीर केवळ भक्तांनी आधी परिधान केलेल्या कपड्यांचाच स्वीकार करते. घनश्याम एखाद्या साधूने पूर्वी वापरलेले कपडेच घालीत असत. त्यांच्यासाठी ते अत्यंत मौल्यवान होते. एका रात्री मला घनश्याम एका छोट्या हार्मोनियमच्या साथीने सुंदर राग गाताना दिसले. भक्तीमध्ये तल्लीन झाल्याने मी खोलीत आल्याची त्यांना जाणीवसुद्धा झाली नाही. गाण्याची भाषा जरी मी समजू शकत नव्हतो, तरी त्यांच्या भक्तीची मधुरता सर्व काही प्रकट करीत होती. काही वेळा त्यांचा आवाज आनंदाने भरून जाई, तर कधी प्रियजनांच्या विरहाच्या दुःखी भावनांनी तो भरून येई. मला सांगितले गेले होते की तरुणपणी ते एका राजाच्या दरबारी संगीतकार होते. ते गाण्यात इतके तल्लीन होते की माझ्या येण्याची चाहूल लागली तेव्हा जवळजवळ एक तास उलटून गेला होता. मला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. कृष्णदास, तू आलास? आजच्या विग्रहांना रात्री शय्येवर झोपविण्यासाठी त्यांना माझी मदत हवी होती. तो मला एक सन्मानच वाटला. गेली 50 वर्षे दररोज रात्री ते ही सेवा करीत आले होते. आता वृद्धावस्थेतील अशक्तपणामुळे विग्रहांना उचलणेही त्यांना शक्य होत नव्हते. मी निघू लागताच त्यांनी चौकशी केली. कृष्णदास, आज रात्री तू कुठे विश्राम करणार आहेस? यमुना किनारी, जिथे रोज रात्री मी विश्राम करतो. त्यांनी माझा हात धरला आणि एका काळजीवाहक पित्याप्रमाणे माझ्या डोक्यावर टपली मारली. अरे, परंतु आता कडाक्याची थंडी पडली आहे, आज रात्री तू इथेच झोपले पाहिजेस. पण घनश्याम, मी रोज रात्री तिथेच झोपतो. कृपा करून तू आज इथे झोप. खोलीबाहेरील अरुंद जागेत जमिनीवरच ते झोपले. तेथे राहणाऱ्या कुटुंबासाठी ती घराची पायवाट होते. मी देखील जमिनीवरच झोपलो. घनश्यामांनी स्वतःची एकमेव गोधडी माझ्या अंगावर टाकली. मी हे घडू देणार नव्हतो. ती जीर्ण झालेली गोधडी ओढून मी पुन्हा त्यांच्याकडे दिली. ही तुमची गोधडी आहे, तुम्हीच ती वापरली पाहिजे. काही आवश्यकता नाही, काही आवश्यकता नाही. उच्च स्वरात गोधडी घेण्यास नकार देत त्यांनी सुस्कारा टाकला. तुम्ही वृद्ध आहात आणि मी तरुण, तुम्ही तिचा स्वीकार केला पाहिजे. मी पुन्हा गोधडी त्यांच्या हवाली केली, परंतु त्यांनी तात्काळ प्रतिसाद दिला. काही आवश्यकता नाही, काही आवश्यकता नाही. मग वादावादी सुरू झाली. त्यांनी आग्रह केला तेव्हा मी नदीकिनारी माघारी जाण्याची धमकी दिली. मी गोधडी टाकली आणि दरवाजाच्या दिशेने निघालो. काही आवश्यकता नाही, काही आवश्यकता नाही. त्यांनी गोधडी उचलली आणि म्हणाले, ठीक आहे, मी वापरेन. अशा प्रकारे मी त्यांच्या शेजारीच पहुडलो. कडाक्याची थंडी पडलेल्या त्या रात्री ऊब मिळावी म्हणून अंग दुमडले आणि झोपी गेलो. काही वेळाने मला जाग आली आणि एवढी ऊब कशी काय मिळत आहे म्हणून आश्चर्य वाटले. मी घनश्यामांकडे पाहिले. वादळातील पानाप्रमाणे थंडीने कुडकुडत ते जमिनीवर पडले होते. त्यांच्या अंगावर गोधडी नव्हती. मला कळून चुकले की मी झोपल्यानंतर हळूच त्यांनी ती माझ्या अंगावर टाकली होती. हळुवारपणे मी ती पुन्हा त्यांच्या अंगावर टाकली. गोधडीचा स्पर्श होताच ते ताडकन उठले आणि ओरडले, काही आवश्यकता नाही, काही गरज नाही. तू कृष्णांचा मित्र आहेस, तुला चांगली झोप मिळाली पाहिजे. मग मी यमुनेकडे जाईन. पुन्हा दरवाजाकडे जात मी म्हणालो. पुन्हा ते त्या जीर्ण गोधडीचा स्वीकार करण्यास तयार झाले. परंतु रात्री उशिरा मला छान उबदार वाटल्याने पुन्हा जाग आली. तिथे माझा प्रिय मित्र घनश्याम होता. त्याचे अशक्त वृद्ध शरीर थंडीने कुडकुडत होते. मी पुन्हा गोधडी त्यांच्या अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला. काही आवश्यकता नाही, काही आवश्यकता नाही. भेटलेल्या प्रत्येकाची सेवा करण्यास घनश्यामांना आवडत होते. 50 वर्षात भगवंतांसाठी पाणी आणण्याशिवाय छोट्या मंदिराभोवतालचा परिसर सोडून ते कधीही गेले नाहीत. खरं तर ज्या विग्रहांसाठी त्यांनी जीवन समर्पित केले होते त्यांना सोडून जाण्याचा विचार स्वप्नातही ते करू शकत नव्हते. एके दिवशी सकाळी लवकर नदीवरून परतत असताना वृद्ध घनश्याम एकाकी निर्जन बोळात ठेचकाळून पडताना पाहून मला आश्चर्य वाटले. मी त्यांना मदत करण्यासाठी धावत गेलो. विग्रहांना स्नान घालण्यासाठी यमुनेतून आणलेली पाण्याची बादली वाहून नेताना मोठ्या कष्टाने ते धडपडत होते. काही पावले चालल्यावर प्रत्येक वेळी थकल्यामुळे लंगडत उभे राहत होते. घनश्याम, कृपा करून मला ती बादली द्या, मी नेतो, करारी नजरेने त्याने उत्तर दिले. काही आवश्यकता नाही, काही आवश्यकता नाही. अशा प्रकारे त्यांना श्रम करताना पाहणे मला सहन झाले नाही. कृपा करून मला द्या, मी तरुण आहे, मंदिरापर्यंत विनासायास मी अगदी 5 मिनिटात ती बादली घेऊन जाऊ शकतो. तुम्ही खूप वृद्ध आणि अशक्त आहात, तुम्हाला 1/2 तास लागेल. द्या, कृपया मला द्या, मी घेऊन जाईन. त्या बुटक्या वृद्ध घनश्यामांच्या चेहऱ्यावर निरागस हास्य झळकले. तशी त्यांनी विनवणी केली. तू गोपीजन वल्लभांचा तरुण मित्र आहेस, तू आनंद घेतला पाहिजेस. मी त्यांचा वृद्ध दास, माझे जीवन सेवेसाठी आहे. तू आता जा आणि वृंदावनाचा आनंद घे, त्यामुळे मला आनंद होईल. त्यांच्या नम्रतेने माझे हृदय द्रवले आणि मन चिंतेने ग्रासले. मी म्हणालो, तुमची बादली वाहून नेण्यात मला सर्वात जास्त आनंद होईल. मी बादलीची कडी पकडली आणि ओढली. तसे घनश्यामांचे संपूर्ण शरीर खोडासारखे काटक बनले. निश्चयाने पेटून संपूर्ण बळाने त्यांनी ती कडी घट्ट पकडली. एखाद्या उंच कड्यावरून अडकवलेल्या दोरीला जी मृत्यूपासून बचाव करणारी आहे तिला लोंबकळणाऱ्या असहाय्य मनुष्याप्रमाणे त्यांनी ती कडी घट्ट धरली. अत्यंत हताश नजरेने त्यांनी माझ्याकडे पाहिले. मी एक गरीब म्हातारा आहे, माझी सेवा हीच माझी एकमेव संपत्ती आहे. त्यांचे डोळे लाल झाले, अश्रूंनी डबडबले. माझ्या भगवंतांची ही माझी सेवा जर तू काढून घेतलीस तर तू माझा प्राण घेशील, कृपया मला जगू दे. मी खिन्न झालो. मी आणखी काय करू शकत होतो? मी त्यांना त्यांचे जीवन आणि त्यांची बादली माघारी दिली. परंतु त्यांच्याबद्दल वाटणारी माझी चिंता त्यांना जाणवली. असमर्थ होऊन त्यांनी माझी मदत घेतली आणि आम्ही दोघेही बादली घेऊन गेलो. मात्र क्षणाक्षणाला ते माझे क्षेमकुशल विचारित राहिले. एके रात्री राधाराणींचे घर असलेल्या बरसाना गावाला भेट द्यावी अशी सूचना घनश्यामांनी मला केली. हळुवारपणे ते म्हणाले, कृष्णदास, बरसान्यातील वातावरणाचा अनुभव घेतल्यानंतर तुझे जीवन पहिल्याप्रमाणे राहणार नाही. माझा उत्साह पाहून लाजेने ते पुढे म्हणाले, तू गेलास की कृपा करून राधाराणीला सांग की तिचा तुच्छ दास घनश्याम तिला पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे. प्रसिद्धीपरान्मुख राहणाऱ्या या बुटक्या वृद्ध मनुष्याने माझ्या हृदयावर खोलवर परिणाम केला होता. ते काही विद्वान पंडित, सुप्रसिद्ध गुरु किंवा एखादे चमत्कारिक योगी नव्हते, परंतु एक खरे संत होते. त्यांची नम्रता म्हणजे भगवंतांप्रती असणाऱ्या त्यांच्या प्रेमाचे प्रकटीकरण होते. एकेकाळी इतर पाश्चात्यांप्रमाणे मला शिकवले गेले होते की नम्रता म्हणजे आत्मसंकोचाची एक कृती, एक कमकुवतपणा. त्यातून आत्मविश्वासाचा किंवा स्वतःच्या काळजीचा अभाव प्रकट होतो. अशा मनुष्याचे मन नकारात्मक विचारांनी व्यापलेले असते. ते न्यूनगंडाकडे किंवा औदासीन्याच्या भावनेकडे घेऊन जाते. परंतु घनश्यामांसारख्या लोकांच्या सहवासात मला समजत होते की खरी नम्रता याच्या अगदी विरुद्ध आहे, कारण ती आपल्या कुवती पलीकडे असणाऱ्या अव्यय अनंत कृपाळू शक्तीशी आपल्याला जोडते. खरी नम्रता म्हणजे भगवंतांच्या महानतेचा वैश्विक अभिमान बाळगणे आणि दुसऱ्यांच्या सद्गुणांचे प्रामाणिक कौतुक करणे होय. मला समजत असलेल्या नम्रतेचा खरा अर्थ म्हणजे आव्हानांना भिणे आणि त्यापासून मागे हटणे हा नव्हता, तर माझ्याकडील सर्व साधनांचा वापर करून अखंडपणे, आदराने, प्रेमाने आणि कृतज्ञतेने आव्हानांवर मात करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे आणि शक्य तितके दैवी शक्तीच्या हातातील माध्यम बनणे हा होय. खऱ्या नम्रतेत मी श्रेष्ठ आहे या आपल्या घृणित भावनेपेक्षा खूप खोल असे तत्व दडले आहे. ते उच्चतर तत्व आपल्याला उद्धट होण्यापासून आणि स्वतःला यकश्चित मानणाऱ्यांप्रती अहममन्यता बाळगण्यापासून, तसेच आपल्याहून श्रेष्ठ व्यक्तीचा द्वेष करण्याच्या प्रवृत्तीपासून वाचविते. नम्र मनुष्य कृतज्ञ असतो. तो भगवंतांशी, तसेच ज्यांनी आपल्याला आत्तापर्यंत मदत केली आहे, अशा उपकारकर्त्यांशी कृतज्ञ राहतो. नम्र हृदयाने एखादा सहजपणे आपल्या चुकांची कबुली देऊ शकतो आणि शिकण्यासाठी मन मोकळे उदार ठेवू शकतो. नम्र होणे म्हणजे अहंकार मारणे नव्हे, तर वास्तविक अहंकाराला मुक्त करणे होय. हा मुक्त अहंकार शाश्वतरित्या भगवंतांच्या आणि इतरांप्रतीच्या प्रेमाने भरलेला असतो. मला उलगडत असलेले सर्वात गूढ तत्व म्हणजे ज्या प्रमाणात एखाद्याकडे हे उन्नत गुण असतात, त्या प्रमाणात तो स्वतःला अगदी निम्न, भगवंतांचा अंश आणि सर्वांचा दास समजतो. इतरांची निस्वार्थपणे सेवा करणे हीच घनश्यामांच्या हृदयाला आनंद देणारी एकमेव गोष्ट होती. घनश्याम बाबा आतापर्यंत माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींपैकी एक आनंदी, श्रीमंत, भगवंतावर निखळ प्रेम करणारे एक निष्पाप व्यक्ती होते.